प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
शांति
उल ज्ञानुल
शक्ति
उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो 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 नाम
आनंद उल चानुल खुशी उल चानुल आनंद उल चानुल खुशी उल चानुल
आनंद उल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
प्यारो भाई डिट इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सबे भावडू रानी सेलकनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते बेकुल सब तुन मावा सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनि माकुन आशा है कि इत कार्यक्रम ता जरिया तल मेकुल सब तुन प्रभु यीशु ना आशीष जरूर पुरसी रहे माता होए अनि इमट इत कार्यक्रम तबारे ते दूसरो तुन भी जरूर बते की खेट इद्दे मावल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवान प्यारो भैडिज इमट मावा इत कार्यक्रम तुन हमेशा केंस्ता के मंदा किट उंडे ज्यादा से ज्यादा चिट्ठी लिखे किसी रोहता के मंदा किट अनि अमट मेवंग चिट्ठी ना आशा की कम उंडे इत कार्यक्रम तुन केंजना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वायता हुए या फिर मीवा बांगे भी भिंती निवेदन हुए ते इमट माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी जरूर बते की किट अमट मी नल प्रभु यीशु से भिंती की कम प्रभु जी मीवा हरेक काम धंधो ते भी खूब बरकत सेविल ते वड़ाट ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಅಮ್ಮಟಪ್ಪನು ನೆಟ್ಟೈದ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಸುರು ಕ್ಯಾನ ಮುನ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವನ್ ಸೆ ಬಿಂತಿಕ್ಕ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಇಮ್ಮಟ್ ಬೇ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಪ್ರಭುಜಿನ್ ಸೆ ಸಚ್ಚು ಮಂತಲ್ ಇಹುನ್ ಬಿಂತಿ ಕಿಸಿ ಸಕಮಾಯ್ ತುಡಿಟ್ ಬೋಲ್ ಯಾನೆ ಪ್ರಭುಜಿ ಮೀವ ಬಿ ಜೀವತುನ್ ಬದಲ ಕಿಸಿ ಸ್ಯಾನುನ್ ಸಿರಪ್ ಮಾ ವಿಶ್ವಾಸ್ ಒನ್ ಪರ್ವ ಮಜಬೂತ್ ಆಯ್ನ ಚಹಿಯೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವನಿ ಅಮರ್ ಸಬ್ ಒಂದು ಬಾರ್ ಫಿರ್ ಯಿಸು ಮಸೀಹನ ನಾಮ ತೆ ಸಚ್ಚು ಮಂತಲ್ ನಿಕರು ವಾಯ್ತರ ಒಂದು ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತಲಂ ಕಿ ಇಮಮಾಕುನ್ ಪಿಜ್ಜಡ ದಿಯಂಗ್ ನೆ ಅಚ್ಚ ಬಲೋ ಇರ್ತಿ ಒಂಡೆ ಅವೆ ತಕ್ ಅಚ್ಚ ಬಲೋ ಇರ್ತೋನಿ ಯು ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಭಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಸಚ್ಚು ಮಂತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತಲಂ ಪ್ರಭುಜಿ ಮಾವನಿ ಸೆ ಬಿಂತಿಯಾನ್ ಕಿ ಯಡ್ ಸಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲ ಭರಡ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಡ್ಡುಮ್ ತೆ ಬೋಲೆ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ಯಾ ಫಿರ್ ವೋಳ್ ಬಾಂಗೆ ಭಿ ಮುಸಿಬತ್ ತೆ ಹೋಯ್ ತೆ ಇಮ ವೋಳುನ್ ಪುರೋರಿ ತಿತಲ್ ಚಂಗು ಕಿಮ್ ಇದ್ದೆ ಮವನಿ ಸೆ ಬಿಂತಿ ಅನಿ ಅರ್ದಾಸಾನ್ ಒಂಡೆ ಒಳ ಸಾರೋ ಮುಸಿಬತ್ ತುನ್ ಭಿ ಅಟೆ ಕಿಮ್ ಯು ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಭಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಮನ್ ತಲ್ ಖೂಬ್ ಧನ್ಯವಾದ ತ್ಯಾ ತೊಳಂ ಪ್ರಭುಜಿ ಇಮ ಮಾವ ಜಿಂದಗಿ ತೆ ಉಂದಿ ಒಂಡೆ ದಿಯಾ ಜೋಡ ಕಿಸಿ ಸೀತಿ ಇದು ಮಾದಿತ್ ಲೈ ಭಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಾಲ್ ಖೂಬ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾ ತೊಳಂ ಪ್ರಭುಜಿ ಇದ್ ಸಮಯ ತೆ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕ್ಯಾಲೆ ಮವಾ ಮದತ್ ಕಿಮ್ ಪ್ರಭುಜಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಸಮ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸೀತಾ ಕೆ ಇದ್ ಬಿಂತಿ ತುನ್ ಯಿಸು ಮಸೀಹನ ನಾಮ ತೆ ತಲಹ ಕಿ ತುನ ಆಮೀನ್ ಇಹುನೆ ಆಯಿ ಪ್ಯಾರೋ ಭೈರಿ ಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ನೇರ ಮಠ ಅಪನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ನಯೋ ನಿಯಮ ತಲ್ ದೂಸರ ಕುಂಥೂಸ್ ನ ಕಿತಾಬ್ ತೆ ರಣ್ ಪಾಟ್ ನ ಉಂದಿ ವಚನ್ ತಲ್ ಅರಿಕುನ್ ಆಟ ವಚನ್ ಲುಗುಸ್ ಅಧ್ಯಯನ್ ಕಿ ಕಮ್ ಪ್ರಿ ಕೆಂಜನ್ ವಾಲರ್ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಬಹು ನ ಮಠ ಮೇಕುನ್ ಬತ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತುಳಂ ಕಿ ಕುಂಥೂಸ್ ನ ಪಡೋಡೆ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತನ ದೂಸರ ಚಿಠಿ ತ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಯಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಶಾಂತಿ ಯಾನೆ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಸಹಾಯತ ಯು ಮಾದಿ ನ ಬಾರೆ ತೆ ಅಮಟ್ ಪಿಜ್ಜಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಹುಡ್ಕಂ ಕಿ ಪಾಪ್ ತೆ ಅರನ್ ವಾಲೆ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನನ್ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಕರುಣ್ ಫಿರ್ ವಾಪಸ್ ತತನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ ತ ಶಾಂತಿ ಬದರಂಗ್ ನೆ ಸಹಾಯತ ಕ್ಯಾತಾಯಿ ಒಂಡೆ ಅಮಟ್ ವಚನ್ ತೆ ಹುಡ್ತಂ ಕಿ ಬಹು ನಿದ್ ಮಾದಿ ಖ್ಯಾಲ್ ತೆ ಇರ್ರನ ಜರುರತ್ ಹೈ ಕಿ ಅಮಟ್ ಸಬ್ ಪಾಪ್ ಕ್ಯಾನ ಕ್ಷಮತಾ ಇರ್ರಿ ತೊಡಂ ಒಂಡೆ ಬಹುನ್ ಬೋಲೆ ದೂಸರೋ ಮಾನವಲ್ ಪಾಪ್ ತೆ ಅರ್ಸಿ ಸ್ಯಾತೊಲೈ ತೆ ಅಮಟ್ ಭಿ ಅರ್ಸಿ ಸಕೆಮಾಯಿ ತೊಡಂ ಇದ್ದನ್ ಲೈ ಬಪ್ಪೊಡೆ ಬೋಲೆ ಮಾನವಲ್ ಪಾಪ್ ಕ್ಯಾ ತೊಲೈ ತೆ ವೋ ನಿತ್ ಕಾಮ್ ಹಲ್ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಮನ ಕ್ಯಾನ್ ಆಯ್ ಪ್ರಿ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಜ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತೈ ನಯೋ ನಿಯಮ ತಾ ಕಿತಾಬ್ ತೆ ದೂಸರ ಕ್ರಂಥುಸನ ಕಿತಾಬ್ ಮೂನ್ ಪಾಠ ತಾ ತೆರೆ ವಚನ್ ತಲ್ ಅರಿಕುನ್ ಸೋಲಾ ವಚನ್ ಲುಗೋಸ್ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತೈ ಯದಿ ಮೇ ಕರುಂ ಬೈಬಲ್ ಹೋಯ್ ತೆ ಇಮಟ್ ಭಿ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಅಪನು ಬೈಬಲ್ ತೆ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆಮಾಯಿ ತೊಡಿಟ್ ಈಗ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತೈ ಅಮಟ್ ಮು ಸನ್ಲೆ ಕಾ ಹೆಲೆ ಕೇವು ಟೊಡಿಕ್ ಪರ್ ರೋ ದಿಕ್ಕಿ ವಾಟ್ಸಿ ಮುಚ್ಚಿಸಿ ತುಲ್ ಕಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಎಡ್ ಅದ್ ಘಟಮಾಯ್ತ ವೀರ್ ಚಿನ್ಹೆಲೆ ಹುಡಿರ್ ಒಡಮ್ಮನ್ ಮೋಟೋ ಆಸಿಯತ್ ಇಂಗ ಲುಗುಸ್ ಭಿ ಜುನ್ ನೋ ವಾಚಾತ ನಿಯಮತ ಕಿತಾಬ್ ತುನ್ ಪಡಮಾಯ್ ತೋಡ್ತೆ ಅದ್ದೆ ಪರ್ದಾ ತೆ ಒಡಮ್ಮನ್ ಮುಚ್ಚಿ ಮಂದಾತ ಅದ್ ಪರ್ದಾ ವಾರ್ ರೈ ಮಸೀನ ಜರಿಯಾತೆ ಅಲಗಾಯ್ತ ಇಂಗಿ ನೆಂಡ್ ಭಿ ಮೂಸಾನ ಕಿತಾಬ್ ತುನ್ ಪಳೆಮಾಯ್ ತೋಡ್ತೆ ಅದ್ದೆ ಪರ್ದಾ ತೆ ಒಡ ಮಂದ್ ಪರೋ ಪರ್ದಾ ಮಂದಾತ ಪರ್ ಬೋಲೆ ಮಸೀನ ಖಾಕ್ ಮಲ್ಸಿ ವಾಯ್ತೋಲ್ ತೆ ಪರ್ದಾ ಅಲಗ್ ಕಿಸಿ ಖುಲೆ ಮಾಯ್ತ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತಲ್ ಈಗ ಬತೆ ಕ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಕಿ ಪ್ರಭು ತೋ ಆತ್ಮ ಅಂದುಲ್ ಒಂಡೆ ಬೇಗ ಪ್ರಭುನ ಆತ್ಮ ಹೈ ಅಗಮವ ಆಜಾದಿ ಹೈ ಒಂಡೆ ಅಮಟ್ ಭಿ ಪ್ರಭು ಚಿ ಯಾನೆ ಕಿ ಆತ್ಮ ತ ಜರಿಯತಲ್ ಅದ್ ವಿರ್ಚಿ ವಾಲೆ ರೂಪ್ ತೆ ಧೀರೋ ಧೀರೋ ಕಿಸಿ ಕುನ್ ಬದಲೆ ಮಾಸಿ ಅಂತೋಣ ಪರ್ ದುನಿಯಾ ಇದ್ ಮಾಂದಿತೋನ್ ಅಹಿಲೆ ಪುನ್ನ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಉಂದಿ ಬಾರ್ ಬೇನೈ ನಾಟೆನೆ ಖೂಬ್ ಪಿರುವಾಯನ ಕಾರಣ ತಲ್ ಅನ್ನಾಟೆ ತ ಢೋಡತೆ ಊಸ ವಾಸಿಯತ್ ಅದು ಊಸಾತೆ ಒಂದು ಚುಡ್ಡೊಲೆ ಪೋಟಲಿ ಪೋಂಸಿ ವಾಸಿಯತ್ म्हणून मानवाल अद पोटलीतून हुडतुल आणि अद्यन उंदी खाखने हटेकी सीतुल. पर दुसरो मानवाल अद्यन हुडतुल ओंडे अद पोटलीतून अपन उत्कार रोमेर सी येतुल. फिर अद्यन खोले की सी हुडतुल. भाडीट बहुन बोल मानवाल अद गंदो फोडलीतून खोले की सी हुडतुल. ते आपी वोन सोनो चांदी आणि लय सोंग मत तलवाले जीवर पडतो. खुशियाली ता खबरता सेवा माकुन परमेश्वर दाऊना दयाता कारण तल पुटता है. इदन लाई माकुन हिम्मत अनि खुशीता संगने प्रभु नाय सेवाता काम तुन क्या नाही. इदन संगने ही अमट करितम की बहुन इस सेवा माकुन परमेश्वर ता दयाता जरिया तल पुटता है. इदन लाई अमट लाज तंक मकतंग काम कुनु छोड़ेक सी प्रभु ना सच्चाई तुन बतेकी कौन. इहुन ज्ञान से हरेक मानवाना अकलते भलो धैर्य माय कौन. माकुन परमेश्वर ता वचन ता सच्चो अनि अच्छा शिक्षा सियाना जरूरत है. प्यारो भाड़ी टनी सिलकनीट इदमादी तुन ख्याल ते इराकेट नावा अनिमी वा चरिया तल कितल वाले सेवा ता किस्ते परीक्षा आया. और यदि माओ काम अन्यायता किस्ता सामनो हल्टे के मानल ते अमट भी मुसीबत ते अरसिदा को बहुन अमट प्रिजड अवचन ते पढ़े माता. माकुन प्रभु ना खुशियाली ता खबर तुन अच्छा ताल पुंदाना जरूरत है. दुनिया ता धर्म माकुन करता नहीं कि अपनो मुक्ति तलाई ओंडे छुटकारा तलाई बांगे केम्ट. पर प्रभु ना सच्चो वचन माकुन करता ताई कि मी वा मुक्ति अनि छुटकारा तलाई परमेश्वर खुद सब काम किसी सी तो लाई. भाईडिट इग्गा मुने इहुन लिखे माता है परमेश्वर अपनो मांग तुन पूरो क्या तो लाई. बोल अपनो पाप नल पछतावा क्या तो लाई. ते वो माकुन पड़ा नम्र भाव तल वो न माफ क्या ना चाहिए. वो प्रभुन करो वापस मल्लाना बिल्कुल जरूरी है. बाड़ी की मसीहल वोन लाई क्रूस परो अपनो नतुर तुन पहुंची गुन उन छुटकारा तक कीमत तुन सीतो लई. उंडे नवड़ प्यारो दोस्ता लोड़ी थी दिवास्तव ते उन्दे महान अनि अचंबो सेवांद माफ कहना स्वर्गता सेवांद नेटा मावा अध्ययन तक खास मांदियान. मसी ईसु ने मयन वाले जिंदगी अमटिन जी सके माई तोड़ा कि प्रभु नो सेवक जिंदगी तोल अच्छा सुगंध सियान वाले आंधुल युरंटे ना बरोबरे कीता के उल बते गया तो लाई कि मौत ता वाचा पड़ा वेड़ची ता रूप ते दिस रहे मात बड़े की पवित्र मत ता अनेद परमेश्वर ता इच्छान नाकुन दोष ठहरे कीता आई फिर भी पवित्र अनि अच्छा मत ता वास्तव ते व्यवस्था ते बांगे विदोष है ले पर दोष ना रू पाई बाड़ी की इतना वा बारे ते बते क्या था कि अन्ना पापी आंदन प्रभु नो सेवक पौलुस इन तो लई कि दोषी इंदन वाले मौत ता वाचा इच्छो तेज मत्ता की इसराइल मूसना टोडी तुन हुड़सी हसा के मार तिमावा जिंदगी ता ने वाचा इदन से ज्यादा तेज वेड़ची वाले बढ़िया लानल दोषी ठहरे कहन वाले वाचा बड़ा तेज है ते धर्मी ठहरे कहन वाले वाचा उंडे भी ज्यादा बढ़िया लानल. प्री किंजन वाले दोस्ता लुड़ी माओ धार्मिकता मस्याली शु आंदुल कमजोर आयन वाले वाचा बड़ा तेज है ते उंदी जगह मंदन वाले तेज बढ़िया लाया. इधरंग ने भक्ताल पौलुस मूसा ना व्यवस्था अनि दयाता वाचा तुन मो सामनो सफबते की तुल आमा ठुड़ी तोड़ाम की नयो वाचा मालाई ज्यादा काम ते वाईता है. पुरानो वाचा ते मावा बांगे भी जगा है ले बांगे भी उन्नति है ले दिस रहे मायो पर नयो वाचा ते मा करूं जिंदगी है. प्यारो भैडित पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता है इदन हिनल अन्ना नवा मन ते ठहरे किसी तो ना कि दुख ते मैं करूं दूसरों का वा हेले वायुन मैं कुन दुख से वे ना ते बोर ना कुन खुश के वर वरोले वोड वोडून अन्ना दूसी तोना इहुन लिखे की तोना की बपोड़ वाई का अपोड़ मिहनल भरोसा आंध की नवा खुश आयंताल इमट बिसक खुश आयडिट नांगा अन्ना पड़ दुखी आसी आड़न आड़ना के लिखे किंधन पर मे कुन उदास क्या लहले ना वो पड़ा प्रेम दिसुताले लेखे किंधन अगर बोले ना कुन दुख सीतोल दे वर रही ना कुन हेले पर मे सब कुन भी जरा जरा दुख सीतोल मेक नल बल्ले सोड़ा थेरी की तसजा ये नल बसान इनका वो ना गलती माफ क्या ना अनि उन तसल्ली से आना ठीक आई बल हेले आयो की ज्यादा दुखी आसी हनेल यू ना वो भिंती आन की इनका वो निन्नल मे प्रेम तुन दिसुवट पवित्र बाइबल ते इहुन मुन्ने लिखे माताई ते ईशु वड़ुन उंडे इत्तुल मे कुन सच्चो इंदा तो ना भेंडंग ना फाटक अन्ना आंदन ना मुन्ने बच्चोड़ वातोड़ सब कल्लेड़ अनि डाकुड़ मत तोड़ भेंडंग वोड़ा हेले केन जोंग फाटक अन्ना आंदन नवा जरिया ते बोल सोड़िता तोल बोल पिस्सा नोल बोल रूपादा नोल अनि बारो पसिता नोल अनि मे ले बोन जाड़ी पुट्टल कल्ले वर कल्ले ले अनि जोक्किले अनि नास क्याले वाई तोल अना जीवन से आले उन्हें हमेशा ता जीवन श्याले वातो ना असल महतन वाले अनांदन असल महतन वाले अपनो भेना निनल तनवा जीव से आतोल बनियार सच्चोल महतन वाले हैले झुंड नोल मालिक भी हेले आयोल डंगूडा जानवर तुन वाना के हुड़सी झुंड तुन छोड़े किसी जोड़ीसी हंदा तोल अंडे जानवर झुंड पर रो झपटमासी कुन भेंडा नुंग गुच्ची तितर बितर किया था प्यारो भाईडी टनी सेलकनेट बनियार वर कमाई ता फिकर क्या तोल भेंडा ना फिकर हेले के बोल ते इहुन खतरा हुड़सी जोड़ी दा तोल असल महतन वाले अन्ना आंधन दाऊ ना कुन चिन्हे माइतोल अनि अन्ना दाऊन चिन्हे माइतो ना अहुना वांग भेंडा नु याने ना वोड लोगोड़ चिन्हे माइतो ना अनि ना वोड लोगोड़ भी ना कुन चिन्हे माइतोड़ वोड़िनल अन्ना नवा जीवा स्याल तैयार आंदन उंडे भी ना वांग भेंडांग आंदू अव इत झुंड तंग हलायो इवेनु भी तताना जरूरी आन और नवा लेंग केंजनु अवन उन्दी ही झुंड आयल उड़े मेहतन वाले भी बड़ूले आयनु प्यारो भाईडिट दाव नकुन इदेनी नल प्रेम क्या तोल कि अन्ना नवा जीवा सीखा अनि अंडे नवा जीवा ताका नवा जीवा बोले जबरन हेलियनुल जीव छोड़े किसी स्याना नावी मर्जियान जीव सिसी स्याना अन जीवा अंडे ताची स्पिसाना इद नावा हकान दाव ना कुन इहुन हुकुम सीतोल इद मांदि थी नल यहुदिर नड्डुम उंडे झगड़ात बच्चोड़ इंदु भूत तर्क सिहत्ता पागलातोल उन बाड़ी केंजी तोड़ी दूसरो इंदु भूत तर्क सी हनवलते इतंग मांदि हेले की वोल अंधा नाकान भूत नल चौकुंग हेले की आयो पीड़िता मौसम वत्ता अनि यरूशलेम ते मंदिर ता स्थापना था यादगारी ता त्योहार ताकंद ईशु मंदिर तरोपा सुलेमान ता वो साड़ी ते वलिंदुल यहूदिड़ वोन घेरे किसी इंदलातोड़ धोखा ते बपोल्लुगुस माकुन रगी सपा बते क्यों मसीनी आंदी यहल्ले ईशु बोड़ुन जवाब सीतुल बते कितनों पर विश्वास की विठल्ले बड़ंग बड़ंग नावल दाऊना पड़ोड़े क्या तो ना इन्ना हिनल गवाई से आता नवा बेंडा हेले आई वो इधन ही नल नव विश्वास हेले के विट नवा भेंडंग नव लिंग केंजी था अवे नु चीने माई तो ना अव ना पिज्जा था कि था अवे नु हमेशा ता जीवन से आतो ना कि वपोड़े ना सहले आयो अवे नु बोले नवा कई दल गुच्ची हलसा के मानल नव दाऊ इवे नु नवा कई दे सीतोल उल सबसे मैसिया दुल दाऊ न कई दल अवेनु गुची ये तना शक्ति बुने हिले अन्न आणि दाव वडूल ही अन्न येऊदड वन ज्याले टोंगिंग ताता लातूड ते इशू वडून इतुल दाऊ न खाक नल लैसों भलो काम मिसामो की तो ना बस भलो काम थे नल नाकुन टोंगिंग जा तुड़ वोड़ वन जाओ आपसी तुड़ भलो काम थे नल हल्ले जेवो पर आदमी आसी परमेश्वर बने मासी परमेश्वर तभी जते गया तो नहीं इधन ही नल यीशु जवाब सी तुल म्यो शास्त्र ते इहुन लिखे माता परमेश्वर तुल की इमट ईश्वर तले का आंदेट प्यारो भाड़ी टनी सेलकनिट पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता है यरूशलेम तबोले येरियो तसर दे हंदुल डाकुड़ वोन घेरे किसी वो ना दिखड़ी अन्य उन्हें सब गुच्छी ये तोड़ अन्य दिसी सायन लायक छोड़े किसी जोड़ी से तोड़ याजा कांका टल पर से जहत तोल पर यल उनुड़सी सर्री वर्सी ताक्सी अत्तुल प्यारो भाड़ी टनी सिलकनिट अन्ना में कुन इंदा तो ना बोले ना परो विश्वास किसी लोगों ना सामो ना कुन माने की बेल ते अन्ना बनी आदम नोल मर्री ना परमेश्वर तोड़ दूध सामो माने की का येल ना बोल आंदुल पर लोगों ना सामो बोले ना वा इनकार केवल ते अन्ना भी परमेश्वर तोड़ दू सामो बोना इनकार की का बनी आदम नोल मर्री ना खिलाफ ते बोले वन किल ते वो ना माफी आयल पर पवित्र आत्मा ना भेज जाते किसी बोले वन केल ते वो ना माफी हेलियानल मैं कुन पंचायत ने अदालत ते या कचेरी ते जब रन वो सी निलुची सियानोड ते फिकर में नहीं किये मट कि बड़ा वन का ना बहुन पिस्सा ना अद्दे घड़ी पवित्र आत्मा में कुन करची सियानोल कि बड़ंग बड़ंग वन का ना चाहिए भीड़ ते बोले वो नित्तुल ये गुरु नी मोवल दाड़ा ना संपत्ति तल नवाहक स्याले नवल भाई निंजी सिम ईशु जवाब सी तुल बाड़ेरो मैं फैसला क्या ले या मीवा दावा परख क्या ले बोल ना कुन ठहरे की तुल अनि बोल उड़ नित्तुल सब रंग ना लोभ लालच हिनाल होशियार मंड बाड़े की माल संपत्ति तक खूब आन परो भी बो नहीं जीवन इदेन ते ओंडे असल हलायो अनि बोल वोड़ इद्वेसोड़ी वैतुल बोलू धनवान मत तुल उन्हें नेदे अनाज खूब पण सी बात बोल विचार की तुल इंग बड़ंग की का इच्छो अनाज धस्सीले ना कर रूम जगह भी ले ते अहुन की का परंडा नू उरुच्ची ओंडे पड़ंग दोह का अने अवन रोपा नव सब अनाज अनि माल संपत्ति दस्सी रखा इंग धन संपत्ति लैसों साल खिनल आंध उन्हें मेहनत क्या ना जरूरत ही ले तिंजू जी मजा किसी बेफिकरमंद का पर परमेश्वर ओनितुल ये मूर्ख थी इद नर का मनीवा जीवा छोड़े किसी साई की अने इत सब तो निखट्टो की तो नी अद्भुनायल अहुन आंदुल बोल तनो थिनल धन संपत्ति इकट्ठो क्या तुल पर परमेश्वर ता निगाते सच्चो धनता धनी हले आयोल अने बोल चेला लोडो नितुल इदन नल अनामी कुन इंदा तो ना फिकर मिनी किए मट कि जीवत हिनल बड़ंग तिंदा कुम या मेंदुड हिनल बातल दिकड़ी कर रखो भाड़ की जीवा तिंदान से मैसी अनि मेंदुल दिकड़ी से मैसियान कावाक नुहुड़ वीतों हल्ले कोयोंग भल्ले बरंडा ते अर्पा भल के पर परमेश्वर अवेन हिनल तिंदाना इंतजाम क्या तोल इमट वल्ले सों कावाक नल मैसी कीमती आंदेट मीन अड्डुम भोला हुन आंदुल की फिकर कैन से तनवा जीवा तुन उन्दे घड़ी भी बड़े क्या नुल इच्छो भी हले बने मायो ते ओंडे मादिंग न फिकर बड़ी क्या तोड़ी थे सो सन पुंगार का विचार किम्ट बहुन बड़े माई तंग मेहनत केवंग हले वद्योंग भी हले ते भी मेकुन इंदा तो ना पड़ुल प्रतापी राजल सुलेमान भी सब राज दिकड़िंग ने सजे सजाए भी एवं लेका सुंदर हले दिसोल डंगुड़ा जाड़ी न्यण मदाता अने नाड़ी कड़ूसी अंदाता अने भी परमेश्वर देन इवन खूबसूरती ते सजे क्या तोल तमी ही नल ओंडे भी फिकर बाड़े ले के बोल प्रे दोस्त लुड़ीट मिया विश्वास तब हुन कमी आंद बड़ंग तिंदा हुन दाकुम इवन फिकर किसी में नहीं रहे माय मठ इवन में नहीं घबरेमाई मट संसार ते बोड़ फसे मत तोड़ आंदोड़ बोड़ू नी तंग मादिंग ना चिंता आईता मुलदाऊ याने परमेश्वर पुंदातोल किमे कुन इवे ना जरूरत आईता मुन्ने वना रास्ते वायना फिकर किमट अने बड़ंग वन ओंडे जरूरत आयल समय कुन पुटसी दाल मिनिवरी मट ये चुडोल झुंडती मिकुन रात सियाना इदेन ते मुलदाऊ परमेश्वर ता खुशियान मी व धन संपत्ति वंशी गरीब ओढ़ तुसी सीमट धन थी नल अहुन बटवारा इर्सी ये नट के जुन्नुंग हले आयो मी व धन आगास्ते जमा केमट अगमाड़ो हल्ले कल्ले गुची हले ये नोल अने अल्लुम बिगड़े हले के वो बाड़ी की बेगम युवा धन अगम युवा मन भी आयल बड़ंगे भी आयल इधनी नल तैयार रहे मामट न निदोची अनि दियामासी बहु नौकर मड़मी नल वलसी वाइन वाले मालिक नसर रे उड़ी तोड़ क्योंसी खटखटे कैनुल तो पड़क ने दरवाजा खोले क्या नो अहुन तैयार मंट मालिक वासी वोड़ुन बोड़ुन अहुन तैयार हुड़नुल उड़न फड़क उसी आयल बोल बोड़ुन तीह ताले उचु तोल अनि ननी दोस्त चितना उड़ा सेवा कैनुल आधुनर का भी या तीसरो पहर भी अवसी वोड़ुन यूं तैयार होड़ानुल तो वोड़ी नल फड़ा खुशी आयल इत भी पुंजी ये नट की रोतल मालिक पुन्नल की कल्ले बपड़वायनुल ते ना मोल हले अनि कल्लन रोतरोपा वाय हले सेवल प्यारो भाईडिटनी सेलक नीट इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आईता ही मुन्नेटा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष सेविल
आज मधुर वाणी ने तुमको पुकारा है आज मधुर वाणी ने तुमको पुकारा है एक अनोखा जीवन यीशु के द्वारा
के मावा कार्यक्रम सच्चो सरी केंसते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com